पुण्याची जहागीर सांभाळण्यासाठी शहाजीराजांनी जिजाबाई आणि छोट्या शिवबांबरोबर दादोजी कोंडदेव मलठणकर या अतिशय विश्वासू आणि कर्तबगार कारभार्याला पाठवलं. पूर्वी आदिलशाहीच्या फौजांनी पुणे बेचिराख केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवबांसह दादोजी पुण्यात आले. सततच्या स्वाऱ्यामुळे गावं भकास झाली होती. शेतजमिनी मोडल्या होत्या. चोऱ्या वाटमाऱ्या दरोडे यांनी शेतकरी भंडावून गेले होते. दादोजी वयानं 70 पण अतिशय करारी. पुन्हा पुण्यात गोकुळ नांदलं पाहिजे हे त्यांनी मनावर घेतलं. त्यांनी सोन्याचा नांगर लावून पुण्याची भूमी नांगरली. जमिनीची मोजणी करून परतवारी लावली. लोकांना तगाई देऊन उत्पन्न वाढवली. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी हत्यारबंद स्वारांची तुकडी तैनात ठेवली. वाघचित्ते रानडुकरं आणि कोल्ह्या लांडग्यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव बंद व्हावा म्हणून ही रानटी जनावरं ठार मारणाऱ्यांना जाहीर बक्षिसं लावली. यामुळे बळीराजा आनंदी झाला, आबादानी झाली. लाल महालात त्यांनी न्याय कचेरी मांडली. शिवबा जसजसा मोठा होऊ लागला तसं ते त्याला या कामात सहभागी करू लागले. पुण्याला पुन्हा वसवण्याचं काम जसं दादोजी पंतांनी केलं तसंच त्यांनी स्वराज्याला दिलेलं अतिशय महत्वाचं योगदान म्हणजे शिवबाची घडवणूक. शिवबाच्या शिक्षणावर त्यांनी शिस्तशीर पद्धतीनं लक्ष ठेवलं होतं. पंतांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा शस्त्रविद्येत पारंगत होऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्य कठोर आणि न्यायी स्वभावाची बीज दादोजी पंतांच्या या शिक्षणात रुजली होती. दादोजींनी स्वराज्याला खरोखरच अनमोल असं योगदान दिलेलं आहे.